चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखाने सुरू करण्यासाठी गयाना देश भारताकडे करत आहे मदतीची मागणी। दक्षिणी अमेरिकी देश गयानामध्ये यावर्षी साखरेचे उत्पादन सर्वात कमी झाल्यामुळे गयानाने बंद साखर कारखान्यांना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी भारताकडे मदतीची विनंती केली आहे। कृषी मंत्री जुल्फिकार मुस्तफा यांनी दोन साखर युनियन यांच्यासह बैठकीनंतर सांगितले की वास्तवात अलीकडेच या संदर्भातील अटी प्रस्तुत केल्या आहेत आणि भारत सरकारच्या उद्योगाच्या पुनर्गठन सहकार्यासाठी तज्ज्ञांना पाठवतील। मंत्री मुस्तफा यांनी सांगितले की भारतीय उच्चायुक्त यांच्या बैठकीच्या परिणामस्वरूप विविधीकरण प्रक्रियेसह सरकारच्या सहायतेसाठी भारताकडून दोन तांत्रिक अधिकारी गयाना येथे येतील। अ पार्टनरशिप फॉर नॅशनल युनिटी प्लस अलायन्स फॉर चेंज यांच्याकडून स्केल्टन, अल्बायन, रोज हॉल, कांजे एंड मोर ओगल आणि वेल्स इस्टेटला बंद करण्यात आले होते आणि 5,000 पेक्षा अधिक श्रमिकांना घरी पाठवण्यात आले होते। गयाना मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस असोसिएशनने ही सरकारकडे साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केलेले आहे।